नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत चिलीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक फोंट हांचे कडेन चर्चा करतले. तशेंच बोरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतले. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयच्या 90व्या वर्षाच्या समारोप सुवाळ्याक आज मुंबयत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हजर रावतली. देशातल्या वायू प्रदूषणाचो धोको उणो करपा खातीर इलेक्ट्रीक वाहनां हो सगळ्यांत बरो पर्याय अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी नागरी उड्डाण मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलां. केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यां खातीर युनिफाईड पेन्शन स्कीम म्हळ्यार युपीएस आयजसावन लागू जातली. आयपीएल टी20 क्रिकेटांत काल राती मुंबय इंडियन्सान कोलकाता नायट रायडर्साक 8 विकेटींनी हारयले. बिहारातल्या राजगिरात अंदू ऑगस्टात हिरो आशिया कप हॉकी 2025 आयोजन करतले. एप्रील ते जून मजगती सामान्य परस 2 ते 4 डिग्री सेल्सियस उष्णताय पारो वाडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत चिलीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक फोंट हांचे कडेन चर्चा करतले. तशेंच बोरिक हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतले. राष्ट्रपती तांच्या सन्मानार्थ मेजवानी दितली. चिलीचे अध्यक्ष आयजसावन 5 दिसांच्या भारत भोंवडेर आसात. तांचे वांगडा भारत चिली संस्कृतीक संबंधात वांटो घेवपी मंत्री, संसदेचे वांगडी, वेवसायीक संघटना आनी नामनेचे चिलीचे लोक हांचे उच्च पांवड्यावेले शिष्टमंडळ आसा. राष्ट्राध्यक्ष म्हणून बोरिक हांची ही पयलीच भारत भेट. तशेंच 5 एप्रीलाक चिलीत परत वचचे पयली ते आग्रा, मुंबय आनी बेंगळुरूक भेट दितले. मुंबय आनी बेंगळुरू ते राजकीय फुडारपण, वेवसाय आनी उद्देग प्रतिनिधी, स्टार्टअप, नवनिर्माण करपी आनी तंत्रज्ञान फुडाऱ्यांक मेळटले. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयच्या 90व्या वर्षाच्या समारोप सुवाळ्याक आज मुंबयत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हजर रावतली. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनी हेर मानेस्त ह्या कार्यावळीक हजर रावपाचे आसात. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा येवकार उलोवप करतले. राष्ट्रपती मुर्मू काल सांजवेळा 2 दिसांच्या भोंवडेर मुंबय पावली. तांकां विमानतळार राज्यपाल सीपी राधाकृष्णन आनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हांणी येवकार दिलो. मध्य प्रदेशांत उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर आनी मैहार ह्या सारख्या वेंचीक ग्रामपंचायती खाला येवपी 19 धार्मीक शारांनी आनी वाठारांनी आयच्यान सोरोबंदी लागू जाता. उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, मंडळेश्वर, ओरछा, मैहार, चित्रकूट, दतिया, पन्ना, मंडला, मुलताई आनी मंदसौर आनी अमरकंटक ह्या शारी मर्यादेतली सगळी सोऱ्याची दुकानां आनी बार बंद उरतली अशें एका सरकारी अधिकाऱ्यान सांगले. भाजपा सरकारान ह्या 19 शारी आनी गांवगिऱ्या वाठाराक पुरायपणान पवित्र जाहीर करून तांच्या शिमेभितर पुराय दारूबंदी घाल्या. देशातल्या वायू प्रदूषणाचो धोको उणो करपा खातीर इलेक्ट्रीक वाहनां हो सगळ्यांत बरो पर्याय अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी नागरी उड्डाण मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलां. गडकरी हांणी महाराष्ट्रांतल्या ठाणे शारांत श्रीकांत बापट हांच्या लॅब इंडियाच्या माध्यमांतल्यान लॅब इंडियावरवीं ई सायकलीचें उक्तावण केलें. देशांत वायू प्रदूषण हो एक व्हड प्रस्न आसा, पूण ही समस्या ना करपाची जापसालदारकी केंद्र सरकारान घेतल्या अशें गडकरी हांणी सांगलें. तशेंच 2030 मेरेन भारत इलेक्ट्रीक वाहनांचो सगळ्यांत चड उत्पादन करपी देश जातलो असोय विश्वास तांणी उक्तायलो. आनी फुडल्या काळांत पेट्रोल, डिझल आनी इलेक्ट्रीक गाडयांचे दर तशेंच उरतले अशें तांणी सांगलें. ऑपरेशन ब्रह्माकाला आयएनएस सातपुरा आनी आयएनएस सावित्री हांणी व्हांवन व्हेल्ले 50 टन मानवतावादी मजत आनी आपत्ती निवारण म्हळ्यार एचडीआर साहित्य काल यांगुनात म्यानमार अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. म्यानमारातले भारतीय राजदूत अभय ठाकूर हांणी मदत साहित्य दिले. भारतीय वायुसेनेची 6 विमानां आनी भारतीय नौदळाची 5 तारवां सयत भारताची व्हड्या प्रमाणातली पयली प्रतिसाद दिवपी मजत यांगून, नायपिताव आनी मंडाले हांगा पावयल्या अशें यांगुनातल्या भारतीय दूतावासान सोशल मिडिया पोस्टात सांगलां. दिल्ली एनसीआरात व्हड नार्को नेटवर्काचो पर्दाफाश जाला अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सांगले. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हळ्यार एनसीबी आनी दिल्ली पुलिसांनी ह्या गटाक धरून मेथॅम्फेटामायन, एमडीएमए आनी 27 कोटी रुपया परस चड मोलाचे कोकेन जप्त केला अशें सोशल मिडियाचेर शाह हांणी सांगले. तशेंच ह्या पंगडान 5 जाणांक अटक केल्या. ह्या व्हड यशा खातीर शाह हांणी एनसीबी आनी दिल्ली पुलिसांची तोखणाय केली. नरेंद्र मोदी सरकारान ड्रग्जा आड शुन्य सहिष्णुताय आपणायिल्ल्यान ड्रग्स वेपारा आड सरकाराचो अथक यत्न चालूच आसा अशें तांणी सांगलें. केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यां खातीर युनिफाईड पेन्शन स्कीम म्हळ्यार युपीएस आयजसावन लागू जातली. केंद्र सरकारान राष्ट्रीय पेन्शन वेवस्थेखाला पर्याय म्हणून युपीएस सुरू केला. पेन्शन फंड रेग्युलेटरी आनी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी म्हळ्यार पीएफआरडीएन हालीच युपीएस चालीक लावपा खातीर नियमावली अधिसूचीत केल्या. हे नेम केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यांच्या 3 गटांकडेन संबंधित आसा. पयल्या वर्गात 1 एप्रील 2025 दिसा सेवेत आशिल्ल्या सध्याचे केंद्र सरकाराचे कर्मचारी आसात जे एनपीएस खाली आसपावतात. जाल्यार दुसऱ्या वर्गात केंद्र सरकारान सेवेत नव्यान भरती केल्ले कर्मचारी आसा जे 1 एप्रील 2025 दिसा वा ताचे उपरांत सेवेत येतात. तिसऱ्या वर्गात केंद्र सरकाराचे कर्मचारी आसात जे एनपीएसचो भाग आसा आनी ह्या महिन्याच्या 31 तारखेक वा ताचे आदी निवृत्त जाल्यात, जे नियमीत निवृत्ती आनी स्वेच्छा निवृत्ती उपरांतूय युपीएसा खातीर पात्र आसात. ही येवजण 1 जानेवारी 2004 दिसा वा ताचे उपरांत सेवेंत भरती जाल्ल्या सरकारी कर्मचाऱ्यां खातीर तशेंच फुडाराक प्रवेश घेवपी कर्मचाऱ्यां खातीर उक्ती आसा. तातूंत एनपीएसांतल्यान युपीएसांत वचपाचो पर्याय आसा. केंद्र सरकाराच्या कर्मचाऱ्यां खातीर नव्या पेन्शन चौकटी खातीर नोंदणी करपाक पात्र कर्मचाऱ्यांनी 1 एप्रील सावन प्रोटीन सीआरए पोर्टला वरवीं आपली नोंदणी वा दावो फॉर्म ऑनलायन सादर करूं येता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज नवी दिल्लीत नीती एनसीएईआर स्टेट्स इकॉनॉमिक फोरम पोर्टलाचे उक्तावण करतली. नीती आयोगान नॅशनल काउन्सील ऑफ एप्लायड इकॉनॉमिक्स रिसर्च म्हणजे एनसीएईआर हांच्या सहकार्यान हे पोर्टल तयार केला, जे 1990-91 ते 2022-23 मेरेन सुमार 30 वर्सां खातीर सामाजीक, आर्थिक आनी राजकोशीय मापदंडावेलो डेटा, संशोधन अहवाल, पेपर आनी तज्ञांच्या टिप्पणीचो एक व्यापक संग्रह आसा. हे पोर्टलाचे 4 मुखेल घटक आसात: राज्य अहवाल, डेटा भांडार, राज्य आर्थिक आनी आर्थिक डॅशबोर्ड आनी संशोधन आनी टिप्पणी. हे पोर्टल स्थूल आर्थिक, लोकसंख्याशास्त्रीय आनी सामाजीक आर्थिक प्रवृत्ती समजून घेवपाक सुलभ करतले. सहज उपलब्ध डेटा आनी वापरप्यांक सोपे अशें स्वरूप दितले. तशेंच एकत्रीत क्षेत्रीय डेटाची चालू गरज एकाच सुवातेर पुराय करतले. आयुष्मान भारत येवजणे खाला आतां मेरेन 15 कोटी बायलांची स्तनांच्या कॅन्सराची तपासणी जाल्या अशें केंद्रीय भलायकी राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांणी सांगलें. ब्रेस्ट इमेजींग सोसायटी ऑफ इंडियान नवी दिल्लीत आयोजीत केल्ल्या मीड टर्म बिसिकॉन 2025 सुवाळ्यांत उलयतना तिणें सांगलें की देशभरांत 200 डे केअर कर्करोग केंद्रां स्थापन करतले. निरोगी जिणे पद्दत, जागृताय, वेळार तपासणी आनी उपचार जाल्ल्यान स्तनाच्या कॅन्सराक लागून मरण येवपाचें प्रमाण उणें जावपाक शकता हाचेर तांणी भर दिलो. जागृताय नाशिल्ल्यान ह्या दुयेंसाच्या दुयेंतींची संख्या वाडत आसा. ह्या दुयेंसाक आडावपा खातीर सरकार चिंतीत आनी गंभीर आसा अशें तिणें सांगलें. दर वर्सा भारतांत 14 लाख नवे कॅन्सराचे दुयेंती सांपडटात, तातूंत सुमार 2 लाख स्तनाच्या कॅन्सराचे दुयेंती आसतात. आतां कांय खेळामळावेल्यो खबरो. आयपीएल T20 क्रिकेटांत काल राती मुंबयच्या वानखेडे स्टेडियमार मुंबय इंडियन्सान कोलकाता नायट रायडर्साचेर 8 विकेटींनी हार घाली. मुंबय इंडियन्सान 12.5 षटकांत 117 धावण्याचें लक्ष सहजपणान साध्य केले आनी फक्त 2 विकेटी वगडावन 121 धावण्यो केल्यो. मुंबयचो सलामीवीर रायन रिकल्टनान 41 चेंडूत नाबाद 62 धावण्यो केल्यो जाल्यार सूर्यकुमार यादवान 27 धावण्यो काडल्यो. बिहारातल्या राजगिरात अंदू ऑगस्टात हिरो आशिया कप 2025 आयोजन करतले. हॉकी इंडिया आनी बिहार राज्य खेळा प्राधिकरणान पाटणात हे संबंधी समजिकायेच्या कबलातीचेर सय केली. ही सर्त 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर मेरेन नव्यान विकसीत केल्ल्या राजगीर हॉकी स्टेडियमात जातली. फाटल्या वर्सा नोव्हेंबरात भारतान जिखिल्ल्या बायला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी उपरांत राजगिरा जावपी ही दुसरी आंतरराष्ट्रीय खेळा सर्त आसा. हिरो आशिया कपाच्या 12व्या आवृत्तीत भारत, पाकिस्तान, जपान, कोरिया, चीन, मलेशिया सयत 8 पंगड वांटो घेतले. उरिले 2 पंगड पात्रत्या सर्तीतल्यान म्हळ्यार एएचएफ कप सर्तीतल्यान आपली सुवात थारायतले. भारतीय हवामान खात्यान सौराष्ट्र आनी कच्छातल्या कांय सुवातींनी उष्णतायेचे ल्हार येतले असो अदमास काडला. आसाम, मेघालय, त्रिपुरा आनी गुजरात अशा कांय वाठारांनी उष्ण आनी दमट हवामान आसतले. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, कोकण आनी गोंय, तेलंगणा, केरळ आनी दर्यादेग कर्नाटकातल्या कांय सुवातींनी गडगड आनी गारांच्या वादळाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आयएमडीच्या म्हणण्याप्रमाण फाल्यां मेरेन वायव्य भारतात चडांत चड तापमान 2 ते 4 डिग्री सेल्सियस ल्हवलो वाडपाची शक्यताय आसा. चडांत चड तापमान 36 अंश सेल्सियस सुमार उरपाची शक्यता आसा जाल्यार उण्यांत उणें तापमान 16 अंश सेल्सियस अशें आसतलें. अंदू एप्रील ते जून मेरेन देशांतल्या चडशा वाठारांनी सरासरी परस चड तापमान आसतलें असो अदमास भारतीय हवामान खात्यान केला. ह्या काळांत चडशा प्रदेशांनी उण्यांत उणें तापमान सरासरी परस चड उरतले अशें आयएमडीचे सरसंचालक मृत्युंजय महापात्रा हांणी सांगले. उत्तर आनी उदेंत भारत, मध्य भारत आनी वायव्य भारतातल्या चडशा वाठारांनी एप्रील ते जून ह्या काळांत सामान्य परस 2 ते 4 डिग्री सेल्सियस उष्णतायेची ल्हारां वाडपाची शक्यताय आसा अशें तांणी सांगलां. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत चिलीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक फोंट हांचे कडेन चर्चा करतले, तशेंच बोरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतले. भारतीय रिझर्व्ह बँक आरबीआयच्या 90व्या वर्साच्या समारोप सुवाळ्याक आज मुंबयत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हजर रावतली. देशातल्या वायू प्रदूषणाचो धोको उणो करपा खातीर इलेक्ट्रीक वाहनां हो सगळ्यांत बरो पर्याय अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी नागरी उड्डाण मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलां. आयपीएल T20 क्रिकेटांत काल राती मुंबय इंडियन्सान कोलकाता नायट रायडर्साक 8 विकेटींनी हारयले. बिहारातल्या राजगिरात अंदू ऑगस्टात हिरो आशिया कप 2025 आयोजन करतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.